नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबर विभागावरवी देवश्री कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. आयज भारतात शिक्षक दीस मनयतात. भारताचे आदले राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हांचो जन्मदीस शिक्षक दीस म्हणून मनयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शिक्षक दिसा निमित्त शुभेच्छा दिल्यात. एका सोशल मीडिया पोस्टात मोदी हांणी म्हळा की तरणाट्या मनाक घडोवपी सगळ्या शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करपाचो हो एक प्रसंग. भारताचे आदले राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हांच्या जयंती निमतान तांका प्रधानमंत्र्यांनी आर्गा ओपली. डॉ राधाकृष्णन हे एक शिक्षण तज्ञ आशिल्ले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी हे निमतान नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात 82 शिक्षकांक राष्ट्रीय पुरस्कार भेटयले. आकाशवाणीन ही कार्यावळ थेट प्रसारित केली. देशातल्या सर्वोत्कृष्ट शिक्षकांक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करपाक शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागावरवी शिक्षक दिसानिमतान हे राष्ट्रीय पावण्यार कार्यावळीचे आयोजन करतात. देशातल्या शिक्षकांच्या योगदानाचो भौमान करप आणि तांणी आपल्या शाळेचो आणि शिक्षण तशेंच विद्यार्थ्यांचे जीण समृद्ध केली तांचो भौमान करप हो हेत असा. सिंगापूरच्या 2 दिसांच्या भोवणेर आशिल्ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सिंगापूरचे आपले समकक्ष लॉरेन्स वॉंग हांचे कडेन शिष्टमंडळ पावण्यार चर्चा केली. बसकेवेळार दोनी फुडाऱ्यांनी भारत सिंगापूर धोरणात्मक भागीदारीचो नियाळ घेतलो आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि संसारिक मुद्द्याचेर विचारांची देवाणघेवाण केली. सिंगापूर हो फक्त भागीदार देशूच न्हय तर प्रत्येक विकसनशील राष्ट्राखातीर प्रेरणास्थान असे मोदी हांणी म्हळे. भारत सरकाराक भारतात असे खूप सिंगापूर तयार करपाचे असात आणि या दिकेन दोन्ही वटांनी एकठांय यत्न चलल्या ही खोशयेची बाब असे मोदी हांणी म्हळे. दोन्ही देशा मजगती स्थापन झाली मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद ही एक मार्ग दाखोवपी यंत्रण. या उपक्रमान कुशळटाय, डिजिटायझेशन, गतीशीलता, प्रगत उत्पादन, सेमीकंडक्टर, भलायकी सेवा आणि सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रात सहकार्यात आपली वळख सिद्ध केल्या असे मोदी मुखार उलयले. भलायकी आणि वखदां, कुशळटाय विकास, सेमीकंडक्टर इकोसिस्टम भागीदारी या क्षेत्रात दोन्ही देशांमधी समजिकायेची कबलात झाल्या. वॉंग हांचे वांगडा उत्कृष्ट चर्चा झाली आणि भारत सिंगापूरची इष्टागत सांभाळटा असे मोदी हांणी म्हळा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी 2 दिसांच्या पहिल्या सौर महोत्सव आंतरराष्ट्रीय कार्यावळीत उलोप केले. फाटल्या 10 वर्षांत भारताची सौर ऊर्जा क्षमताय 32 पटींनी वाढल्या आणि हो वेग आणि प्रमाण देशाक 2030 म्हणसर 500 गिगावॉट नॉन फॉसिल क्षमता गाठपाक मजत करतलो असे तांणी म्हळे. भारतान फाटल्या काय वर्षात हरित ऊर्जेत बरीच व्हड प्रगती केल्या आणि अक्षय ऊर्जेत पॅरिस वचनबद्धताय पुराय करपी G20चे पहिले राष्ट्र असे मोदी उलयले. 2015 वर्षा स्थापन झाली इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISA हो धोरण आणि कृतिक प्रेरणा दिवपी महाकाय वृक्ष जाता आणि रोखडेच ताचे सदस्यत्व 100 देशांमेरेन पावला असे तांणी सांगले. वेदातल्या सगळ्यात लोकप्रिय मंत्रापैकी एक सूर्याविषयी असा आणि आयजूय लाखांनी भारतीय सद्दा ताचो जप करतात असे तांणी म्हळे. आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव सूर्याच्या प्रभावाचो उत्सव मनोवपाक पुराय जगाक एकठांय हाडटा आणि एक बरो गिरो तयार करपाक मजत करता असे मोदी उलयले. सरकाराची मुखेल येवजण स्वच्छ भारत मिशन SBMाक लागून देशातल्या नव्याच जल्मल्ल्या आणि बालमृत्यू कमी जावपाक मजत झाल्या. SBMान भारतात परिवर्तनाची भूमिका निभयल्या. एका रिसर्च जर्नलात प्रकाशित केल्या स्वच्छ भारत मिशन अँड इन्फंट मॉर्टॅलिटी इन इंडिया अंतर्गत टॉयलेट कन्स्ट्रक्शन या मथाळ्याच्या अभ्यासात हे उक्ताडार हाडला. या अभ्यासात 2014 ते 2020 या मजगती सरकारान 100 दशलक्ष घरगुती शौचालयां बांधली आणि 2003 वर्षा देशातल्या बहुसंख्य जिल्ह्यात बालमृत्यू दर IMR 1000 जित्या जन्मा फाटल्यान 60 परस चढ आशिल्लो. 2020 मेरेन चडशा जिल्ह्यांनी 30 परस कमी IMR दर जाल्लो. हो अभ्यास सोशल मीडियाचेर शेअर करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळे की योग्य शौचालय उपलब्ध असप हे अर्भक आणि बालमृत्यू उणो करपाक महत्वाची भूमिका निभयता. स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छता ही भौशीक भलायके खातीर गेम चेंजर थारल्या आणि भारतान या दिकेन फुडाकार घेतिल्ल्याची खोस जाता असे तांणी म्हळे. दिल्ली आणि आसपासच्या वाठारांनी मोबाईल व्हॅन आणि NCCF किरकोळ दुकानावरवी 35 रुपया किलो दरान केंद्र कांद्याची विक्री सुरू करतले. केंद्रीय गिरायक व्यवहार अन्न आणि भौशिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी नवी दिल्लीतल्या कृषी भवन हांगासावन कांद्याच्या किरकोळ विक्रीचो शुभारंभ करतले. थळावी पुरवण सुदारप आणि कांद्याच्या वाढत्या दराक आळाबंद हाडप हो हाचे फाटलो हेत असा. या अत्यावश्यक वस्तू खातीर गिरायकांक अधिक परवडपी पर्याय उपलब्ध करून दिवप ताचो फायदो जावचो हो या उपक्रमाचो उद्देश. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.